जय जानकी दुर्गेश्वरी, श्री बाईजींची मानस पूजा।
नमो देवै महादेवै शिवायै सततं नमः। नमः प्रकृतै भद्रायै नियता प्रणतः स्मताम्। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। करण्या मानस पूजन शांत निर्मळ करुनी मन, जानकीची प्रतिमा समोर आणून सुस्वागत केले मनोमनी। हृदयस्थ कल्पिले सिंहासन सुवर्ण रत्न जडित छान, मी तिज बैसविले विनवून सुहास्य वदने पाहतसे। येई येई गे माऊली तुझी वाट किती मी पाहिली, सारी गात्रे अधीर झाली दर्शन तुझे घ्यावया। आदरे बैसविले सिंहासनी वारंवार वंदने करुनी, विंजण घातले स्वकरांनी श्रम परिहार कराया। सुवर्ण पात्र घेतले करी पदयुग्म ठेविले त्याचे वरी, शिर ठेविले चरणावरी जय जानकी म्हणोनिया। विविध सुगंधित तेलांनी पद प्रक्षालन केले मनी, ते पुशिले मी स्वकरांनी हळुवारपणे सावकाश। गोरस दधीधृत मधुशर्करा पंचामृत सर्व करोनिया मिश्रित पूजनासमी प्रारंभिले। गंगा यमुना गोदावरी नर्मदा सिंधु कावेरी सांदीचा भरोनिया घागरी पूजनासाठी कल्पिल्या। केशर मिश्रित उटी घेऊनी पदयुग्मास दिली चर्चुनी, एकैक पवित्र जलाने अभिषेक मनी आरंभिला। सुवर्णपात्र घेतले भरोनी हरगंगे नर्मदे म्हणुनी, पदयुग्मावर घातले भरभरोनी अति हर्षुनिया अंतरी। चरणतीर्थ केले प्राशन स्वशरीरी केले प्रोक्षण, करावया पापक्षालन मी प्रार्थिले से तिजला। शालू रेशमी दिला सुंदर चोळी त्या साजेसी रंगदार, शाल घातली मी अंगावर पुन्हा बैसविले सिंहासनी। ऐसे वस्त्राते देऊनी कुंकुम अक्षता भाळी लावनी, केसांची बांधावया वेणी फणी सुंदर दिली करात। बहुविध सुगंधित पुष्पांनी शमी बिल्वादिक गुलाबांनी, मोगरा चंपक गुंफोनी पुष्पमाला घातल्या। भांगी भरला शेंदूर लाविला हिना केवडा अत्तर, नथनाकात दिली सुंदर तिज प्रिय असे म्हणोनिया। कल्पिले सुवर्णालंकार गळी माणिक मोत्यांचे हार, बाजूबंद दिले नागाकार कंबर पट्टा नक्षीदार। पायी तोरड्यांचा झंकार जोडवी पदांगुलीत सुंदर, घातले विविध अलंकार नख शिखांत माऊलीला। धूपदीप दिले उजळोनी शुद्ध प्रेम भावे भरोनी, आरती करीतसे मनोमनी जय जय जानकी म्हणोनिया। जय जानकी दुर्गेश्वरी अनंत नमने चरणावरी, जन्म घेतला भूवरी जडमूढ उद्धराया। जे त्रिविध तापे पोळले त्यावरीच तुम्ही प्रेम केले, दुःख तापादी हरिले सुखी केले भक्तजना। जे तव पदकमली रमले त्यांना तुम्हीच हो तारिले, उच्च नीचना पाहिले समदृष्टीने सांभाळिले तयांना। तरी हे करुणाघन माऊली तव पूर्ण कृपेची सावली, मानस पूजेने लाभली ती शिरी राहो निरंतर। ऐसे करिता गुणगायन अष्टभाव आले दाटून, माऊलीचे धरुनिया चरण आनंदाश्रुंनी दुतले मी। आता भूक लागली म्हणून सुवर्णाचे ताट घेतले कल्पून, षड्रश परिकर पक्वान्न मिष्टान्न वाढिले मनोमनी। स्वकरे भरविला गोड घास जेवण्यास कथिले सावकाश, जे जे आवडले माऊलीस ते अग्रहाने वाढले। उशीर झाला म्हणून क्षमा घेतलीसे मागून, शेष मजकरी दिले उचलोन प्रसाद म्हणूनी भक्षिला। ऐसे प्रेमे केल्या भोजन आणि करिता मुख प्रक्षालन तांबूल श्रीफळ देऊन सुवर्ण दक्षिणा दिल्या मी रत्नदीपांची पंचारती घेऊनी मनोभावे तिज ओवाळुनी प्रदक्षिणा सावकाश करुनी लीन झालो तिचे पायी आता केले गायन भजन जय जगदंबे जानकी म्हणून तुमचे कराया गुणगायन स्फूर्ती द्यावी मजला तू लावण्यमयी तारुण्यमयी तू कारुण्यमयी चैतन्यमयी तू कल्याणमयी आनंदमयी तू कल्पनातीत ज्योतिर्मयी तूच परा मध्यमा पश्यंती आद्या वेदगर्भा शारदा भारती जगद्व्यापिनी सर्वा शुक्ला वीणावती वागीश्वरी प्रज्ञा ब्रह्मकुमारी सर्व जगासे करितसे धारण पोषण तूच ती महादेवी जाणून चरणी अनंत करितो नमने कल्याणमयी शिवे तुला तूच वसशी दृश्य अदृश्यात तैसीच स्थूळ सूक्ष्म रूपात ऐशाचित शक्तीचे रूपात विश्व विश्वेश्वर व्यापिला तरी आम्हा सद्यावे अभयदान अमृत दृष्टीने न्याहाळून भवसागर जाया तरुण चरणी ठाव द्यावा निरंतर ऐसे माऊलीला अळवून भाव पुष्पांजली अर्पुन प्रदक्षिणा भोवताली करुन मानस पूजा पूर्ण केली मस्तक ठेविता चरणावरी तो अभयकर ठेविला शिरावरी मणे संतुष्ट जाहले तुझवरी सेवा गोड स्वीकारली सद्भक्त माझा होशील तुझ पूर्ण गुरुकृपा लाभेल सर्व सौख्ये मिळतील आशीर्वाद आहे निरंतर तुझ्या या वाङ्मय सेवेत माझे वास्तव्य आहे मूर्तिमंत भावे वाचील जो भक्त सावली राहील तयावरी या सावलीचे करिता वाचन भावभक्तीने जाणून त्याचे हे तू करीनरे पूर्ण श्रद्धा अटळ ठेवावी ऐसे मिळता आश्वासन ग्रंथ परिपूर्ण झाला जाणून कुसुमताईचे पदरी अर्पुन कृतार्थ जाहलो जीवनी त्यांना सदैव वाटे मनात आईचे चरित्र लिहावे सुसंगत ते भाग्य मजला लाभत पूर्वसुकृत म्हणून या जरी होते पूर्वसुकृत सद्गुरूंचा आहे वरद हस्त त्यांनी मज केले भाग्यवंत ग्रंथ लिहविला मत्कराने तरी या ग्रंथामधील कथन माझे काहीच नसे जाणून भाऊकाकांनी घेतले लिहवून विसरू कसा मी तयांना यात जे जे काही चांगले मी ते सद्गुरु कृपे लिहिले न्यून म्हणून काही दिसले तो दोष माझा समजावा परी भाव घ्यावा जाणून दुर्लक्षावे असल्यास न्यून जानकीचे करिता गुणगायन प्रमादांची करावी क्षमा ऐसी ही वाङ्मयरूपी सावली जित जानकी असे विसावली जणू ती नूतन सप्तशती लाभली सद्भक्त हो तुम्हाला या सावलीचे करिता वाचन सप्तशती वाचल्याचे पुण्य जाण कुलदेवता जाईल संतोषून सहाय्यरूप होतील म्हणून हे अभिनव कथन भक्तास पुण्यप्रदायक जाण भक्तिभावे करिता वाचन इच्छित फलप्राप्ती होईल प्रथमोध्यायात ज्यांना विनवून आशीर्वाद घेतला मागून त्या सर्व देवतांच्या पायी नमून ही ग्रंथसेवा पूर्ण केली।